बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, घरातील जुनी प्रथा, कुटुंब आर्थिक कामासाठी स्थलांतर होणे, समाजामध्ये होत असलेला मुलींवर अत्याचार इत्यादी कारणामुळे किशोरी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवून बालविवाह केले जाते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.